आकाशवाणी नागपूर धैर्य शिल्मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 देशाला संबोधित करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दरामध्ये केली 2% वाढ। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास दिली मंजुरी। संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज संस्थगित। परतवाडा प्रकरणात बयान पुरावे देण्यासाठी पीडितांनी पुढे येण्याचे अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन। आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20-22 एप्रिल दरम्यान आभाडी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। आता बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत। रात्री 8:30 त्यांचं भाषण होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी महागाई भत्ता दिलासा याचा अतिरिक्त हप्ता मंजूर करण्यास आज मंजुरी दिली। ही वाढ या वर्षाच्या 1 जानेवारीपासून लागू होईल। महागाईमुळे होणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी मूळ वेतन किंवा निवृत्ती वेतनाच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करण्यात आली आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही भत्त्यामध्ये झालेल्या वाढीमुळे सरकारी तिजोरीवर पडणाऱ्या आर्थिक भाराबद्दल सांगितलं।
हमारे केंद्र सरकार के जितने भी कर्मचारी हैं और जितने पेंशनर्स हैं उनके लिए डीए और डीआर बढ़ाया गया, जिसकी टोटल लागत भारत सरकार को आएगी 6,791 करोड़ रुपीस। बेसिकली डीए एंड डीआर 1 जनवरी 2026 से 60% ऑफ बेसिक पे हो जाए, 2% बढ़ाए 58 से 60 हुआ है। टोटल करीब 50 लाख एम्प्लॉयज है और 68 लाख पेंशनर्स है भारत सरकार। इन सब के लिए बहुत बड़ा ये बेनिफिशियल अवार्ड रहेगा।
दरम्यान मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा विस्तार मार्च 2025 नंतरही मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे। या योजनेअंतर्गत गावे आणि वस्त्यांना ग्रामीण कृषी बाजारपेठा, उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयाशी जोडणाऱ्या मुख्य ग्रामीण रस्त्यांचे आणि जोडमार्गांचे बळकटीकरण आणि एकत्रीकरण केलं जाईल। या योजनेसाठी सुधारित आर्थिक तरतूद 83,977 कोटी रुपये असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली। आज भारत सागरी विमा कोष नावाचा एक देशांतर्गत विमा कोष स्थापन करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। अखंडित सागरी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या कोषाला 12,980 कोटी रुपयांची सार्वभौम हमी देण्यात आली आहे। या कोषाच्या माध्यमातून कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून भारतीय बंदरापर्यंत आणि भारतीय बंदरावरून आंतरराष्ट्रीय ठिकाणी मालवाहून नेणाऱ्या जहाजांसाठी भारतीय व्यापाराला परवडणारे विमा संरक्षण सातत्याने उपलब्ध राहणार आहे। संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं। विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं। 28 जानेवारीला या अधिवेशनाला सुरुवात झाली होती। या अधिवेशनात लोकसभेच्या 41 बैठका झाल्या। यात 93% कामकाज झालं असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं। अधिवेशनात 12 विधेयकं सभागृहात सादर झाली, यातील 9 विधेयकं मंजूर झाली। राज्यसभेचं कामकाज 157 तास चाललं। राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश यांची फेरनिवडही या अधिवेशनात झाली। संविधानाची 131वी दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही, यासाठी झालेल्या विशेष अधिवेशनात 528 सदस्यांनी मतदान केलं। त्यापैकी विधेयकाच्या बाजूने 298 मतं तर विरोधात 230 मतं पडली। घटना दुरुस्ती विधेयक संमत होण्यासाठी 2/3 मतांची आवश्यकता असते, तेवढी मतं मिळाली नसल्याने हे विधेयक मंजूर झालं नसल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी जाहीर केलं। दरम्यान या विधेयकाशी संबंधित इतर विधेयक मागे घेत असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी जाहीर केलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। परतवाडा येथील एका युवकाने असंख्य महिलांशी गैरवर्तन करून त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केले आहे. याबाबत पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये पीडितांनी बयान आणि पुरावे देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. बावनकुळे यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाला भेट देऊन या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पोलीस आयुक्त राकेश उला, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते. या प्रकरणी अद्यापपर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 1 टॅब, लॅपटॉप, हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. याची फॉरेन्सिक तपासणीसाठी करण्यात येत आहे. या प्रकरणी एक 15 वर्षीय पीडित मुलगी बयान देण्यासाठी पुढे आली आहे. परतवाडा येथील प्रकरणी माध्यमांमध्ये विविध वृत्त येत आहेत, त्यामुळे या प्रकरणी पीडित बयान देण्यासाठी पुढे येण्यास समस्या निर्माण होऊ शकत असल्यामुळे माध्यमांनीही सजगपणे वार्तांकन करावं, तसेच धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये या प्रकरणी पोलिसांकडून देण्यात येणारी माहिती अधिकृत समजावी असे बावनकुळे यांनी सांगितलं आहे. हवामान. आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अमरावती इथं 44.4 अंश सेल्सिअस तर अकोला, नागपूर, वाशिम इथं 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात येत आहे. सर्व शहरांचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर चोरत आहे. दरम्यान प्रामुख्याने घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाडी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान कृषी मालाचे संरक्षण करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. उद्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी होत आहे. परंपरेनुसार या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र ऐन मुहूर्ताच्या आदल्या दिवशीच सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला होता, पण शनिवारी बाजार सुरू होताच परिस्थिती बदलली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 810 रुपयांनी वाढून 1,55,780 रुपयांवर पोहोचला आहे. 8 ग्रॅमसाठी हा दर 648 रुपयांनी वाढून 1,24,624 रुपये इतका झाला आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा प्रतिदर तोळा 750 रुपयांनी वाढून 1,42,800 रुपये इतका झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 610 रुपयांनी वाढून 1,16,840 रुपयांवर गेला आहे. एका दिवसातच चांदीच्या किमतीत तब्बल 10,000 रुपयांची वाढ झाली असून आता 1 किलो चांदीच्या दरात 2,75,000 रुपयांवर पोहोचला आहे. ATS अर्थात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन प्रणाली बंद असल्यामुळे रखडलेल्या वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रियेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे राज्यातल्या टेम्पो, स्कूल बस, रिक्षा याचा परवाना नूतनीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ATS प्रणाली अद्ययावत करण्यासाठी ती बंद करण्यात आली होती, त्यामुळे परवाना नूतनीकरणाची प्रक्रियाही ठप्प झाली होती. त्यामुळे 15 लाख वाहतूक व्यावसायिकांना अडचणी येत होत्या. मुदतवाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पत्र लिहून विनंती केली होती. चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याने विकासात भरारी घेतली. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांनी रचलेल्या पायाची आणखी विस्तार करून चंद्रपूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. तर चंद्रपूरचे नाते आणि आठवण कायम स्मरणात राहतील, येथील कार्यकाळाबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञता आणि अभिमान राहील अशा भावना चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने आज नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा स्वागत समारंभ आणि माजी जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दोन्ही जिल्हाधिकारी बोलत होते. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 देशाला संबोधित करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता दरामध्ये केली 2% वाढ. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 ला मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास दिली मंजुरी. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित. परतवाडा प्रकरणात बयान पुरावे देण्यासाठी पीडितांनी पुढे येण्याचं अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. आणि विदर्भाच्या काही भागामध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान आभाडी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.